इतर क्रमांक 30, येशू शक्तिवान आहे. इकडे पहा, हे लोक सर्व्या घरातल्या मूर्त्या अन अंगावरचे ताईत धागे दोरे जाऊन टाकत आहेत. हे सर्व लोक येशूवर विश्वास ठेवायच्या अदुगर या साऱ्या चिजायवर विश्वास ठेवत होते. पण विश्वासी लोकांनी या सगळ्या चीज वस्तू पासून वेगळं राहिलं पाहिजे, जे सर्व दुष्ट सैतानापासून येतात. प्रभू येशू सर्व सैतान, दुष्ट आत्मे, मूर्त्या, साधू यांच्याही पेक्षा ताकदवान शक्तिवान आहे. आम्ही विश्वासी माणसं, आम्हाला सैतानाचे भय भीती नाही आणि त्याची गरज नाही. आम्हाला तर फक्त देवापासून मदत आणि सहाय्य मागायला पाहिजे.